समाजसात यत्न निरूपण. महंती करण्यापूर्वी महंताने स्वतःची थोडी परीक्षा करावी अशी सूचना करणारा हा समास. महंताकडे नुसते ज्ञान असून चालत नाही, त्याला लोकांविषयी प्रेम कळवळा असावा, नाहीतर अशी महंती फार काळ टिकत नाही. हे खूप कष्टाचे, धकाधकीचे तसेच बुद्धीचे काम आहे. लोकांना आपले सांगणे पटले, आवडले तर एकमेकांच्या तारा जुळून आल्याने ते एक उत्तम कार्य होते, नाहीतर नुसताच ताप होतो. म्हणून आपले सत्य म्हणणे न सोडता ते लवचिकपणे लोकांना समजावून देता आलं पाहिजे. ही एक मोठी कलाच आहे. तिची कल्पना देणाऱ्या ओव्या ऐकूया.
श्रीराम कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडोचिने दावे कोणी एक विषयी. उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. थोडे बोलोनी समाधान करणे, रागे जो न तरी मन धरणे, मनुष्य वेधी चलावणे कोणी एक. सोसवेना चिण चिण केली, तेथे तामस वृत्ती दिसोन आली, आवघी आवडी उडाली श्रोतयाची. शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा. आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भणभण बंद नाही. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती सुख कैसे. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक. रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. जो जो लोक दृष्टी सपडिला, तो तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एक लाभला काशावरुनी. वोस मुलकी काये पहावे, लोकान वेगळे कोठे रहावे. तरे खोटी सांडते घ्यावे काही एक. तस्मात लौकिकी वर्तता न ये, त्यास महंती कामा न ये. परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोन असावे. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे. घसघस करिता विटे सगट लोकू. आपले लोका समानेना, लोकांचे आपणा समानेना. अवघा विकल्पची मना समाधान कैसे. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला. आपणा सठाके ना गलबला कोणे करावा. संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप. क्षण क्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा. कारबार आटोपे ना करवेना, आणि उगेही राहेना. या कारणे सकळ जना काये म्हणावे. नासक उपाधी ससोडावे, वयसार्थ की घालावे. परिभ्रमणे कंठावे कोठे तरी परिभ्रमण करीना दुसऱ्याचे काहीच सोसीना तरी मग उदंड यातना विकल्पाची आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न निरूपण नाम समासात्वा श्रीराम.